ऐ संपविताचे नार एवढी संपविताचे नार हंडाई चारे आजाराचा ग देवी सार्द सार्द बंधू माझ्या रे चेंडू केळज हंडाई चारे आजाराचा गेली संपता निगुयनी वाडाई चारे कुंभाराचा ग देवी सार्द सार्द बंधू माझ्या रे चेंडू केळज जनामी होईनी एवढा जनामी होईनी काय केलं दाना पुन्हा ग देवी सार्द सार्द बंधू माझ्या रे चेंडू केळज काय केलाय दाना पुन आणि सर बेगीच्या वाट जडते गे त्यात नारायण ग देवी सार्द सार्द बंधू माझ्या रे चेंडू केळज जलमी होईने एवढी जलमी होईने आडी मलया नाय केली ग देवी सार्द सार्द बंधू माझ्या रे चेंडू केळज आडी मलया नाय केली जन्म येऊन वाया गेली जन्म येऊन वाया गेली ग देवी सार्द सारदा बंधू माझ्या रे चेंडू केळज आकाशे युगे चांद युग आकाशे युग चांद चांद ढगाता गिरा घेतो ग देवी सार्द सार्द बंधू माझ्या रे चेंडू केळज चांद ढगाता गिरा घेतो आणि माझ ते तान बाळ रास मोत्याचे वार देतो ग देवी सार्द सार्द बंधू माझ्या रे चेंडू केळज
बोलून सांगा आम्हाला ते काय पाहिजे म्हणला संपत्तीची नार संपत्तीची नार
संपगतीची नार हंडा विचारी हजाराचा गेली संपता निघुईनी वाडा विचारी कुंभाराचा जलमी मी गा आलो आडी मलया नाही केली जन्म येऊन वाया गेली जलमी येऊन काय केलंय दान पुन सौरभगीच्या वाट जडती घेत्या नारायण आकाश योग चांद चांद ढगात गिर्या घेतो माझ ते तान बाळ रास मोत्याची वार देतो
आता साध बदलून दुसरा अजून म्हणा साधा साधा
साधा म्हटलं साध चालते म्हणा येत नाही म्हणा
म्हणा
गाणी नको
कसली चालते कसली वेळ जाते
आम्ही बहिणी